सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत रुद्रा की कलम से. आजची कविता ही तुमच्यामध्ये इन्स्पिरेशन भरून टाकणारी, स्वतः प्रयत्न करायला स्वतःला भाग पाडणारी अशी ही कविता आहे. असं काहीतरी लिहिलंय, कहाणी तुझी पण आहे, कहाणी तुझी पण आहे, ती तुलाच तर लिहायची आहे. आयुष्याच्या रंगमंचावर साकारताना पाहायची आहे. या कहाणीत पण असतील कैक पात्र, कैक आठवणी आणि कित्येक प्रयत्न. असतील कैक आधार, कैक श्वास आणि कित्येक स्वप्न. वाट सोपी नसली तरी वाट तर आहे, अस्तित्वाला जगण्याचा थाट तर आहे. कहाणी तुझी पण आहे, ती तुलाच तर लिहायची आहे. आयुष्याच्या रंगमंचावर साकारताना पाहायची आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.